शांती। आज आहे 17/6/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आठवण आणि अभ्यासानेच दुहेरी मुकुट मिळेल म्हणून आपल्या एम ऑब्जेक्टला समोर ठेवून दैवी गुण धारण करा। प्रश्न आहे, विश्व रचयिता बाबा तुम्हा मुलांची कोणती खिदमत अर्थात सेवा करतात? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे मुलांना बेहदचा वारसा देऊन सुखी बनविणे, ही खिदमत अर्थात सेवा आहे। बाबांसारखी निष्काम सेवा कोणीही करू शकत नाही। दुसरा पॉइंट आहे, बेहदचे बाबा भाड्याने तख्त अर्थात रथ घेऊन तुम्हाला विश्वाचे तख्तनशीन अर्थात बादशाह बनवतात। ते स्वतः ताऊसी तख्तावर अर्थात मयूर सिंहासनावर बसत नाहीत, परंतु मुलांना मयूर सिंहासनावर बसवतात। बाबांची तर जड मंदिरे बनवतात, त्यामध्ये त्यांना काय मजा येणार? मजा तर मुलांची आहे जे स्वर्गाचे राज्यभाग्य घेतात। ओम शांती। गोड गोड आत्मिक मुलांना बाबा सांगत आहेत की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा। ओम शांतीचा अर्थ तर मुलांना समजावून सांगितला आहे। बाबा देखील म्हणतात तर मुले देखील म्हणतात ओम शांती, कारण आत्म्याचा स्वधर्म आहे शांत। तुम्हाला आता माहीत झाले आहे की आपण शांती धाम मधून सर्वप्रथम इथे सुखधाम मध्ये येतो, मग 84 पुनर्जन्म घेत घेत दुःख धाम मध्ये येतो। हे तर लक्षात आहे ना? मुले 84 जन्म घेत जीव आत्मा बनतात, बाबा कधीही जीव आत्मा बनत नाहीत। म्हणतात की मी तात्पुरता यांचा अर्थात ब्रह्मातनाचा आधार घेतो, नाहीतर शिकवणार कसे? मुलांना वेळोवेळी सांगणार कसे की मनमना भव, आपल्या राजाईची आठवण करा? यालाच म्हटले जाते सेकंदामध्ये विश्वाची राजाई। बेहदचे बाबा आहेत ना, तर जरूर बेहदची खुशी बेहदचा वारसाच देणार। बाबा खूप सोपा मार्ग सांगतात, म्हणतात आता या दुःखधामाला बुद्धीमधून काढून टाका। मी जी नवीन दुनिया स्वर्ग स्थापन करत आहे त्याचा मालक बनण्यासाठी माझी आठवण करा, तर तुमची पापे नष्ट होतील, तुम्ही पुन्हा सत्वप्रधान बनाल। यालाच म्हटले जाते सहज आठवण, जसे मुले आपल्या लौकिक पित्याची किती सहजपणे आठवण करतात, तसेच तुम्हा मुलांना बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे। बाबास दुःखामधून काढून सुखधाम मध्ये घेऊन जातात, तिथे दुःखाचे नामोनिशाण सुद्धा नाही। खूप सोपी गोष्ट सांगतात, आपल्या शांती धामची आठवण करा। जे बाबांचे घर आहे ते तुमचे घर आहे, आणि नवीन दुनियेची आठवण करा, ती तुमची राजधानी आहे। बाबा तुम्हा मुलांची किती निष्काम सेवा करतात, तुम्हा मुलांना सुखी करून मग आपण वानप्रस्थ परमधाम मध्ये जाऊन बसतात। तुम्ही देखील परमधामचे रहिवासी आहात, त्यालाच निर्वाणधाम वानप्रस्थ सुद्धा म्हटले जाते। बाबा येतात मुलांची खिदमत अर्थात सेवा करण्यासाठी अर्थात वारसा देण्यासाठी। हे स्वतः अर्थात ब्रह्मा बाबा देखील बाबांकडून वारसा घेतात। शिवबाबा तर आहेत सर्वश्रेष्ठ भगवान, शिवाची मंदिरे देखील आहेत, त्यांचा आपला कोणी पिता अथवा टीचर नाही आहे। साऱ्या सृष्टीच्या आदि मध्य अंताचे ज्ञान त्यांच्याकडे आहे। ते कुठून आले? कुठली वेद शास्त्र इत्यादी वाचली काय? नाही, बाबा तर आहेत ज्ञानाचा सागर, सुख शांतीचा सागर। बाबांची महिमा आणि दैवी गुण असणाऱ्या मनुष्यांची महिमा यामध्ये फरक आहे। तुम्ही दैवी गुण धारण करून असे देवता बनता। आधी आसुरी गुण होते, आसुरापासून देवता बनवणे हे तर बाबांचेच काम आहे. एम ऑब्जेक्ट सुद्धा तुमच्या समोर आहे. जरूर अशी श्रेष्ठ कर्म केली असतील. कर्म अकर्म विकर्माची गती अथवा प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्यासाठी एक सेकंद लागतो. बाबा म्हणतात, गोड गोड मुलांना पाड बजवायचाच आहे. हा पाड तुम्हाला अनादि अविनाशी मिळालेला आहे. तुम्ही कितीतरी वेळा सुख दुःखाच्या खेळामध्ये आलेले आहात. किती वेळा तुम्ही विश्वाचे मालक बनले आहात. बाबा किती श्रेष्ठ बनवतात. परमात्मा जे सुप्रीम सोल आहेत ते देखील किती सूक्ष्म आहेत. ते बाबा ज्ञानाचे सागर आहेत. तर आत्म्यांना देखील आप समान बनवतात. तुम्ही प्रेमाचा सागर सुखाचा सागर बनता. देवतांचे आपसामध्ये किती प्रेम आहे. कधी भांडण होत नाही. तर बाबा येऊन तुम्हाला आपसमान बनवितात. दुसरे कोणी असे बनवू शकत नाही. सारा खेळ स्थूल वतनमध्ये चालतो. अगोदर आदी सनातन देवी देवता धर्म, त्यानंतर मग इस्लामी बौद्धी इत्यादी नंबरवार या मंडपामध्ये किंवा नाटकशाळेमध्ये येता. 84 जन्म तुम्हीच घेता. गायन देखील आहे. आत्मा परमात्मा अलग रहे. बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, विश्वामध्ये पाड बजावण्यासाठी सर्वात आधी तुम्ही आला आहात. मी तर खूप थोड्या वेळासाठी यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेश करतो. ही तर पुरानी जुत्ती अर्थात जुने शरीर आहे. पतीची एक पत्नी मेली तर म्हणतात पुरानी जुत्ती गेली. आता पुन्हा नवीन घेऊया. हे जुने शरीर आहे ना. 84 जन्मांचे चक्र फिरून आले आहे. ततत्वम. तर मी येऊन या रथाचा आधार घेतो. पावन दुनियेमध्ये तर मी कधी येतही नाही. तुम्ही पतित आहात. मला बोलावता की येऊन पावन बनवा. शेवटी तुम्ही केलेली आठवण फलीभूत तर होणार ना. जेव्हा जुनी दुनिया विनाश होण्याचा समय होतो तेव्हा मी येतो. ब्रह्माद्वारा स्थापना. ब्रह्माद्वारा अर्थात ब्राह्मणांद्वारे. आधी चोटी अर्थात शिखा ब्राह्मण, त्यानंतर मग क्षत्रिय, तर बाजोली खेळता अर्थात कोलांटी उडीचा खेळ खेळता. आता देह अभिमान सोडून देही अभिमानी बनायचे आहे. तुम्ही 84 जन्म घेता. मी तर फक्त एकदाच या ब्रह्मातनाचा आधार घेतो. भाड्याने घेतो. मी या घराचा मालक नाही. यांना तसेही मी नंतर सोडून देणार. भाडे तर द्यावे लागते ना. बाबा देखील म्हणतात, मी घराचे भाडे देतो. बेहदचे बाबा आहेत. काही ना काही भाडे तर देत असणार ना. हे तख्त घेतो तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. असे समजावून सांगतात की तुम्ही देखील विश्वाचे तख्तनशीन बनता. स्वतः अर्थात शिवबाबा म्हणतात, मी बनत नाही. तख्तनशीन अर्थात ताऊसी तख्तावर अर्थात मयूर सिंहासनावर बसवतात. शिवबाबांच्या स्मृतीसाठी म्हणून सोमनाथाचे मंदिर बांधले आहे. बाबा म्हणतात, यामध्ये मला काय मजा येणार. जड पुतळा ठेवतात. मजा तर तुम्हा मुलांची स्वर्गामध्ये आहे. मी तर स्वर्गामध्ये येतही नाही. मग जेव्हा भक्ती मार्ग सुरू होतो तेव्हा ही मंदिरे इत्यादी बांधण्याकरिता किती खर्च केला तरी देखील चोरांनी लुटून नेले. रावणाच्या राज्यामध्ये तुमची धन दौलत इत्यादी सर्व संपून जाते. आता तेव्हाचे ताऊसी तख्त अर्थात मयूर सिंहासन आता आहे का. बाबा म्हणतात, माझे जे मंदिर बनवले होते ते मोहम्मद गजनवी येऊन लुटून घेऊन गेला. भारतासारखा सॉल्वंट अर्थात पवित्र देश दुसरा कोणता नाही. याच्यासारखे तीर्थक्षेत्र दुसरे कोणते बनू शकत नाही. परंतु आज तर हिंदू धर्माची अनेक तीर्थक्षेत्रे तयार झाली आहेत. वास्तविक बाबा जे सर्वांची सद्गती करतात तीर्थक्षेत्र तर त्यांचे असायला हवे हा देखील ड्रामा बनलेला आहे. समजण्यासाठी अतिशय सोपा आहे परंतु नंबरवारच समजतात कारण राजधानी स्थापन होत आहे. स्वर्गाचे मालक हे लक्ष्मी नारायण आहेत. हे आहेत उत्तम ते उत्तम पुरुष ज्यांना मग देवता म्हटले जाते. दैवी गुणवाल्यांना देवता म्हटले जाते. हे उच्च देवता धर्मवाले प्रवृत्ती मार्गाचे होते. त्यावेळी तुमचाच प्रवृत्ती मार्ग असतो. बाबांनी तुम्हाला डबल ताजधारी बनवले. रावणाने मग तुमचे दोन्ही ताज काढून टाकले आहेत. आता तर नो ताज, ना पवित्रतेचा ताज, ना धनाचा ताज. तुमचे दोन्ही ताज रावणाने काढून टाकले आहेत. मग बाबा येऊन तुम्हाला या आठवण आणि शिक्षणाद्वारे दोन्ही ताज पुन्हा देतात. यासाठीच गातात, ओ गॉड फादर, आमचे गाईड बना, लिबरेट अर्थात मुक्त सुद्धा करा. तेव्हाच तुमचे नाव देखील पंडा ठेवले आहे. पांडव कौरव यादव क्या करत भये, म्हणतात बाबा आम्हाला दुःखाच्या राज्यातून सोडवून सोबत घेऊन जा. बाबा सचखंडाची स्थापना करतात ज्याला स्वर्ग म्हटले जाते. मग रावण झूठ खंड बनवतो. ते अर्थात दुनियावाले म्हणतात श्रीकृष्ण भगवानु वाच. बाबा म्हणतात शिव भगवानु वाच. भारतवासियांनी नाव बदलले तर साऱ्या दुनियेने बदलले. श्रीकृष्ण तर देहधारी आहे, विदेही तर एक शिवबाबा आहेत. आता बाबांद्वारे तुम्हा मुलांना माइट अर्थात शक्ती मिळते. साऱ्या विश्वाचे तुम्ही मालक बनता. सारे आकाश धरती तुम्हाला मिळते. पाऊण कल्प तर कोणाची ताकद नाही जे तुमच्याकडून हिसकावून घेतील. त्यांची तर जेव्हा वृद्धी होऊन करोडोंच्या अंदाजामध्ये होतील तेव्हा लष्कर आणून तुमच्यावर विजय मिळवतील. बाबा मुलांना किती सुख देतात. त्यांचे गायनच आहे दुख हरता सुख करता. यावेळी बाबा तुम्हाला कर्म अकर्म विकर्माची गती बसून समजावून सांगत आहेत. रावण राज्यामध्ये कर्म विकर्म बनतात. सत्युगामध्ये कर्म अकर्म होतात. आता तुम्हाला एक सद्गुरु मिळाला आहे ज्याला पतींचाही पती म्हटले जाते कारण ते पती लोक देखील सारे त्यांचीच आठवण करतात. तर बाबा समजावून सांगत आहेत की हा किती वंडरफुल ड्रामा आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे जो कधीही पुसला जाणार नाही. याला अनादी अविनाशी ड्रामा म्हटले जाते. गॉड इज वन. रचना अथवा शिडी आणि चक्र सर्व एकच आहेत. ना कोणी रचयित्याला जाणत ना रचनेला जाणत. ऋषी मुनी देखील म्हणतात की आम्ही जाणत नाही. आता तुम्ही संगमावर बसले आहात. तुमचे मायेसोबत युद्ध आहे ती सोडतच नाही. मुले म्हणतात बाबा मायेचे थप्पड बसले. बाबा म्हणतात बाळा केलेली कमाई गमावलीस. तुम्हाला ईश्वर शिकवतात तर चांगल्या रीतीने शिकले पाहिजे. असे शिक्षण तर मग 5000 वर्षांनंतरच मिळेल. अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे या दुःख धाममधून बुद्धियोग काढून नवीन दुनिया स्थापन करणाऱ्या बाबांची आठवण करायची आहे. सतोप्रधान बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे बाप समान प्रेमाचा सागर शांती आणि सुखाचा सागर बनायचे आहे. कर्म अकर्म आणि विकर्माच्या गतीला जाणून सदैव श्रेष्ठ कर्म करायची आहेत. आजचे वरदान आहे सदैव उमंग उत्साहामध्ये राहून मनातून आनंदाचे गीत गाणारे अविनाशी खुशनसीब भव। सदैव उमंग उत्साहामध्ये राहून मनातून आनंदाचे गीत गाणारे अविनाशी खुशनसीब भव। स्पष्टीकरण आहे, तुम्ही खुशनसीब अर्थात भाग्यवान मुले अविनाशी विधीने अविनाशी सिद्धी प्राप्त करता। तुमच्या मनातून सदैव वाह वाहची आनंदाची गाणी वाजत राहतात। वाह बाबा, वाह तकदीर, वाह मीठा परिवार, वाह श्रेष्ठ संगमाचा सुंदर समय। प्रत्येक कर्म वाह वाह आहे, म्हणून तुम्ही अविनाशी भाग्यवान आहात। तुमच्या मनामध्ये कधीही का मी हे शब्द येऊ शकत नाही। व्हायच्या अर्थात काच्या ऐवजी वाह वाह आणि आयच्या अर्थात मीच्या ऐवजी बाबा बाबा शब्दच येतो। स्लोगन आहे, जो संकल्प करता त्याला अविनाशी गव्हर्नमेंटचा स्टॅम्प लावा तर अटल राहाल। जो संकल्प करता त्याला अविनाशी गव्हर्नमेंटचा स्टॅम्प लावा तर अटल राहाल। मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये। शीर्षक आहे, जीवनातील आशा पूर्ण होण्याचा सुंदर समय। आम्हा सर्व आत्म्यांची बऱ्याच काळापासून ही आशा होती की जीवनामध्ये कायम सुख शांती मिळावी। आताही अनेक जन्मांची आशा कधीतरी पूर्ण होईल। आता हा आहे आपला अंतिम जन्म, त्या अंतिम जन्माचा देखील अंत आहे। असे कोणीही समजू नये की मी तर अजून लहान आहे। लहान थोरांना सुख तर हवे आहे ना, परंतु दुःख कोणत्या गोष्टीपासून मिळते त्याचे देखील आधी ज्ञान हवे। आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे की या पाच विकारांमध्ये अडकल्या कारणाने हे जे कर्मबंधन बनले आहे त्याला परमात्म्याच्या आठवणीच्या अग्नीने भस्म करायचे आहे। हा आहे कर्मबंधनातून सुटण्याचा सहज उपाय। या सर्व शक्तिवान बाबांची चालता फिरता श्वासोश्वास आठवण करा। आता हा उपाय सांगण्याचे सहाय्य स्वतः परमात्मा येऊन करतात, परंतु यामध्ये पुरुषार्थ तर प्रत्येक आत्म्याला करायचा आहे। परमात्मा तर बाबा टीचर आणि गुरुच्या रूपामध्ये येऊन आपल्याला वारसा देतात, तर सर्वात आधी त्या बाबांचे व्हायचे आहे, मग टीचरकडून शिकायचे आहे, ज्या शिक्षणाने भविष्य जन्म जन्मांतर सुखाचे प्रारब्ध बनेल अर्थात जीवनमुक्ती पदामध्ये पुरुषार्थानुसार पद मिळते आणि गुरु रूपामध्ये पवित्र बनवून ती देतात। तर या रहस्याला समजून घेऊन असा पुरुषार्थ करायचा आहे। हीच वेळ आहे जुने खाते नष्ट करून नवीन खाते बनविण्याची। याच वेळी जेवढा पुरुषार्थ करून आपल्या आत्म्याला पवित्र बनवाल तेवढेच शुद्ध रेकॉर्ड भरले जाईल, मग पूर्ण कल्प चालेल। तर साऱ्या कल्पाचा आधार या वेळेच्या कमाईवर आहे। बघा, या वेळीच तुम्हाला आदि मध्य अंताचे ज्ञान मिळते। आपल्याला सो देवता बनायचे आहे आणि आपली चढती कला आहे, मग तिकडे जाऊन प्रारब्ध भोगणार। तिथे देवतांना नंतरचे काहीच माहीत होत नाही की आपले पतन होणार आहे। जर हे माहीत असते की सुख उपभोगायचे आहे आणि मग कोसळणार आहोत अर्थात पतन होणार आहे, तर कोसळण्याच्या चिंतेमध्ये सुख देखील भोगू शकणार नाहीत। तर हा ईश्वरीय कायदा रचलेला आहे की मनुष्य कायम चढण्याचा पुरुषार्थ करतो अर्थात सुखासाठी कमाई करतो, परंतु ड्रामामध्ये अर्धा अर्धा पार्ट बनलेला आहे, ज्या रहस्याला आपणच जाणतो। परंतु ज्यावेळी सुखाची वेळ आहे तो पुरुषार्थ करून सुख घ्यायचे आहे। ही आहे पुरुषार्थाची खूबी अर्थात वैशिष्ट्य आहे। ऍक्टरचे काम आहे ऍक्ट करताना संपूर्ण वैशिष्ट्यांसहित पार्ट बजावणे, जे बघणाऱ्यांनी वाह वाह करावे म्हणून हिरो हिरोईनचा पार्ट देवतांना मिळाला आहे, ज्यांचे यादगार चित्र गायले आणि पुजले जाते. निर्विकारी प्रवृत्तीमध्ये राहून कमल फुल समान अवस्था बनवायची आहे, हेच देवतांचे वैशिष्ट्य आहे. याच वैशिष्ट्याला विसरल्यामुळे भारताची अशी दुर्दशा झाली आहे. आता पुन्हा असे जीवन बनविणारा स्वयं परमात्मा आलेला आहे. आता त्यांचा हात पकडल्याने जीवनाची नौका पार होईल. ओम शांती.